ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ಚೌವಿಸವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಗತಾಧ್ಯಾಯಾಂತಿ ದಿಧಲೆ ವಚನ ಸಾಯಿನಾಥ ಗುರು ಕರುಣಾಘನ. ಠಟ್ಟ ಮಸ್ಕರಿ ತಹಿ ದೇತಿ ಶಿಕವಣ. ಕೈಶೀತಿ ಕಥನ ಕರಿತೋಮಿ ಕಥನ ಕರಿತೋ ಹಾ ಅಹಂಕಾರ. ಅಸಾವಿ ಗುರುಪದಿ ನಿರಹಂಕಾರ. ತೇಣಿ ಚಿಕಥೇಸಿ ಪಾಝರ ಹುಟ್ಟತೋ ಸಾದರ ಸೇವಾ. ನಿತ್ಯ ನಿರ್ಮಲ ನಿಷ್ಕಲ್ಮಷ ಸಾಧು ಸಜ್ಜನ ಮಹಾಪುರುಷ. ಸ್ವಚ್ಛ ನಿರಭ್ರಜೈಸೇ ಆಕಾಶ. ಶುದ್ಧ ನಿರ್ದೋಷ ತೈಸೇ ತೇ ಮಹಾರಾಜ ಸಾಯಿಸೆ ಭಜನ. ಸ್ವಾರ್ಥ ಹಾನಿ ಪರಮಾರ್ಥ ಸಾಧನ. ಸ್ವಸ್ವರೂಪಿ ಅನುಸಂಧಾನ ಸಮಾಧಾನ ಅಂತರಿ. ಜಯಾಮಣಿ ಸ್ವಹಿತ ಸಾಧನೆ ಕಥೆ ಸಿಯಾದರ ಧರಾವಾ ತೇಣೆ. ಸಹಜ ಪರಮಾನಂದ ಭೋಗಣೆ ಸಾರ್ಥಕ ಸಾಧನೆ. ಜೀವಾಸೆ ಶ್ರವಣೇಲ ಭೇಲ ನಿಜ ವಿಶ್ರಾಂತಿ. ನಿರಸೇಲ ಭವ ಭಯಾಚಿ ಭ್ರಾಂತಿ. ಹೋಯಿಲ ಪರಮಾನಂದ ಪ್ರಾಪ್ತಿ. ಶ್ರೋತಿಯ ಸದ್ಗತಿ ರೋಕಡಿ. ಅಂತರ ಸಾಕ್ಷ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ. ಪೂರ್ಣ ಜಾಣಿ ಭಕ್ತ ಭಾವಾರ್ಥ. ಸಂಪಾದೂನಿ ನಿಜ ಕರ್ತವ್ಯಾರ್ಥ. ವಚನ ನಿರ್ಮುಕ್ತ ಹೋಯಿಲ. ಬುದ್ಧಿ ಪ್ರೇರಕ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ. ತೇಸವದವಿತಿ ನಿಜ ವಚನಾರ್ಥ. ಕಥಿನ ಯಥಾಮತಿ ತದ್ಭಾವಾರ್ಥ. ಸ್ವಾರ್ಥ ಪರಮಾರ್ಥ ಸಾಧಕ. ನಭೇ ಅಂಧನಾ ರಾತಾಂಧಳೆ. ಡೋಳೆ ಸೋನ ಜನ ಆಂಧಳೆ. ಕೇವಳ ಯಾ ದೇಹ ಬುದ್ಧಿ ಚಿಯಾ ಬಳೆ. ನಿಜ ಹಿತನ ಕಳೆ ತಯಾತೆ. ದೇಹ ತರೀ ಹಾ ಆಹೇ ಐಸಾ. ನಾಹಿ ಕ್ಷಣಾಚಾ ಹೀ ಭರವಸಾ. ಪಸರಿತೋಮಿ ಪದರ ಪಸಾ. ಕ್ಷಣೈಕರಸಾ ಚಾಖಾಯಾ. ತಟ್ಟ ವಿನೋದಿ ಸಕಳಾಂ ಪ್ರೀತಿ. ಬಾಬಾಂಚಿತೋ ಅಲೌಕಿಕ ರೀತಿ. ಥಟ್ಟೆ ತೂ ನಹಿ ಸಾರ ಚಿಠ ಸವಿತಿ. ಹಿತಕಾರ ಕತಿ ಸಕಳನಾ. ಜನ ಥಟ್ಟೆ ಚಾ ನಾದೀನ ಭರತಿ. ಪರಿ ಬಾಬಾಂಚಾ ಥಟ್ಟೆ ಶಿಲಾಚಾವತಿ. ಕದಿಕಿ ಅಪುಲೆ ವಾಟ್ಯಾಸಯೇತಿ. ವಾಟಚಿ ಪಾಹತಿ ಅವಡೀನೆ. ತಟ್ಟ ಕೋಣಾಸ ಬಹುಧನಾವಡೆ. ಪರಿಹಿ ತಟ್ಟ ಪರಮಹಾವಡೆ. ವರಿ ಅಭಿನಯಾಚಿ ಜೋಡ ಜವ ಜೋಡೆ. ಕಾರ್ಯಚಿರೋ ಕಡೆ विलास इहि जव थट्टेत भरे रस तियेची सुरसता अवर्ण्य आता कथितो एक अनुभव कथा अल्पबोध अभिनव थट्टे पोटी परमार्थोद्भव शब्द गौरव परिसाते आठवण्याचा प्रति रविवार शिर्डी सभरतो मोठा बाजार पाल देऊनी उघड्यावर उदीम व्यापार चालतो तेथेच मग रस्त्यावर भाजी पाल्याचे पडती ढिगार तेली तांबोळी यांचे संभार सव्हाट्यावर बैसती ऐशा त्या एका रविवारी बाबांचे पाशी दोन प्रहरी करिता पाद संवाहन करी नवल परी भरे बहुचिकार त्यात बाजार आणि रविवार लोक निवार लोटले उजू बाबांचे सन्मुख बैसून वाकवूनिया खाली मान करीत होतो मी पाद संवाहन नामस्मरण बुट्टी तये जागी सेवे लागी बसलेले काकाही होते तेथेच बैसले तितक्यात माधव राव हसले का अण्णा साहेब हे तेथे कसले दाणे हे डसले दिसताती ऐसे म्हणून कोटाची हस्तनी बोटाने स्पर्शता माधव रावांनी कोटाची या वळिया मधुनी दाणे वरून आढळले ते काय म्हणून पाहू जाता डावे कोपर लांब करिता उटाणे दिसले खाली गडगडता मंडळी टिपता देखिली टिपून टिपून गोळा केले पाच पंचवीस फुटाणे भरले तेथेच थट्टेस कारण उद्भवले ऐसे घडले कैसे नी तर्कावरी चालले जो तो विचारात झाला गर्क फुटाण्यांचा पोटाशी संपर्क विस्मय समस्ता जाहला खाकी कोटाच्या वळ्या त्या किती त्यात हे दाणे कैसे सामावती आलेच कोठूनी कैशा स्थिती नकळे निश्चिती कवणा हे करीत असता पाद संवाहन लावुनी नामी अनुसंधान मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान कैसे निउत्पन्न झाले इतुका काळ सेवेत जाता कधीच सकळांच्या चित्ता वाटली कोठून फुटाणे तेथे आले वळियावरी कैसे स्थिरावले जे ते आश्चर्य करून राहिले आसक्ति राहील काम तरी मद्वी मजवरी निक्षून सोडाव्या। क्रमे क्रमे येणे परी वृत्ती निकृंतन करील हरी। मगया विखार त्रयाच्या लहरी तो परिहरील गोविंद। किंबहुना हे विकार जात मत्स्वरूपी चलय पावत। किंमा मद्रूप चिते स्वये होत विश्रामत मत्पदी। ऐसे होता अभ्यसन वृत्ति स्वयेच होती क्षीण। कालांतरे समूल निर्मूलन वृत्ति शून्य मन होई। गुरु असे निरंतर सन्निधि ऐसी वाढ़ता दृढ़ बुद्धि। तया सया ऐसिया विधि विषय न बाधी कदाही। जेथ हा सद्भाव ठसला तेथेची भवबंध उकलला। विषयो विषयी गुरु प्रकटला विषयची नटला गुरु रूपे। यत्किंचित विषय सेवनी बाबा आहेत सन्निधानी। सेव्य सेव्यता विचार मनी सकृत दर्शनी उठेल। असेव्य विषय सहजची सुटे व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे। असेव्यार्थी मन ही विटे वळविता नेहटे हे वळण। विषय नियमनी होई सादर वेद त्या नियमाचा आकर। विषय सेवी मग नियमानुसार स्वेच्छाचार वर्तेना। ऐसी सवयी लागता मना क्षीण होती विषय कल्पना। आवडी उपजे गुरु भजना शुद्ध ज्ञाना अंकुर ये। शुद्ध ज्ञान लागता वाणी देह बुद्धीची तुटे बेडी। ते बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी सुख निरवडी मगला आहे। जरी हा देह क्षण भंगुर देख तरी हा परम पुरुषार्थ साधक। जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक की भक्तियोग प्रदायक हा। चारी पुरुषार्थांच्या वरी या पंचम पुरुषार्थाची पायरी। काही न पावे या योगाची सरी अलौकिक परिभक्तीची। गुरुसेवेने जो होई कृतार्थ तया आकळे हे वर्म यथार्थ। भक्ति ज्ञान वैराग्य स्वार्थ तोची परमार्थ पावेल। गुरुवाणी देव यात भेद पाही जयाचे चित्त। तेने अखिल भागवतात नाहीच भगवंत देखिला। वाचिले अखिल रामायण ठावीन रामाची सीता कोण। सांडुनिया द्वैत दर्शन गुरु देव अभिन्न जाणावे। घडता गुरु सेवा निर्मळ होईल विषय वासना निर्मूळ। चित्त होईल शुद्ध सोज्वळ स्वरूप उज्ज्वळ प्रकटेल। असो इच्छा शक्ति हो ಸತ್ತ ಕೃಷ್ಣ ಹೋನಿ ಪ್ರಸನ್ನ ಚಿತ್ತ ಐಶ್ವರ್ಯ ತೃಪ್ತ ಕರೀತಯ ಅಸೋ ಆಟ ಆಣಿಕ ಏಕ ವಾರ್ತಾ ಕಥಿತೋ ಬೋಧ ಪ್ರದಾಯಕ ಆಧಿ ಆನಂದ ವಿನೋದ ಸುಖ ಬೋಧ ಪ್ರಮುಖ ಜೀ ಅಂತಿ ಕೋಣಸ ಆವಡೆ ಪರಮಾರ್ಥ ಬೋಧ ಕೋಣಸ ತರ್ಕ ಯುಕ್ತಿವಾದ ಕೋಣಸ ಆವಡೆ ಥಟ್ಟಾ ವಿನೋದ ಆನಂದಿ ಆನಂದ ಸಕಳಾತೆ ಹೀ ಹೀ ಹೋತಿ ಏಕ ಥಟ್ಟ ಬಾಯಿ ಬುವಾ ಪೆಟ್ಟಲೆ ಹಟ್ಟ ಸಾಯಿ ದರಬಾರಿ ಮಾಜಲಾ ತಂಟ ತುಟಲಾನ ಬಟ್ಟಲಾಗತ ಹೀ ಹೀ ಕಥಾ ಪರಮ ಸುರಸ ಶ್ರುತಯ ಆನಂದದಾಯಿ ಬಹುವಸ ಭಕ್ತ ಭಾಂಡತ ಅರಸ ಪರಸ ಹಾಸ್ಯ ರಸ ಪಿಕೇಲ ಭಕ್ತ ದಾಮೋದರ ಘನ ಶ್ಯಾಮ ಬಾಬರೆ ಜಯಾನ್ಸೆ ಉಪನಾಮ ಅಣ್ಣ ಚಿಂಚಣಿ ಕರ ಟೋಪಣ ನಾಮ ಪ್ರೇಮ ನಿಸ್ಸೀಮ ಬಾಬಾಂಸೆ ಸ್ವಭಾವ ಮೋಠಾ ಖರ್ಮರೀತ ಕೋಣಾಚಿ ನ ಧರೀತ ಮುರ್ವತ ಉಘಡ ಬೋಲಣೆ ವಿಹಿತ ವಿಹಿತ ಹಿತಾಹಿತ ಪಾಹತೀನ ವೃತ್ತಿ ಅಣ್ಣಾಂಚಿ ಜಿತ್ಕಿ ಕಡಕ ತಿತ್ಕಿತ್ಸ ಸಾಲಸ ಆಣಿ ಸಾತ್ವಿಕ ಮಾಥೆ ಜೈಸಿ ಭರಲೇಲಿ ಬಂದೂಕ ಲಾವಿತಾ ರಂಜೂಕ ಭಡಕಾಘೆ ಸಕಳ ಕಾಮಿ ತಡಕಾ ಫಡಕಿ ಉಧಾರಿಚಿ ವಾರ್ತಾ ನ ಠೌಕಿ ನಧರಿ ಕುಣಾಚಿ ಭೀಡ ಭಾಡಕಿ ರೋಖಠೋಕಿ ವ್ಯವಹಾರ ವೇಳಿ ಧರ್ಮೇಲ ವಿಸ್ತವ ಹಾತಿ ಅಣ್ಣ ತಯಾವೂನಿ ಪ್ರಖರ ಅತಿ ಪರಿಹಿ ನಿಷ್ಕಪಟ ಸ್ವಭಾವ ಜಾತಿ ತೆಣೆಚ ಪ್ರೀತಿ ಬಾಬಾಂಚಿ ಅಸೆಚ ಏಕದಾ ದೋನ ಪ್ರಹರಿ ಮಶಿದೀತ ಭರ ದರಬಾರಿ ವಾಮಹಸ್ತ ಕಠಡ್ಯಾವರಿ ಬೈಸಲಿ ಸ್ವಾರಿ ಬಾಬಾಂಚಿ ಬಾಬಾ ಪಾಹತಿ ತಟಸ್ಥಪಣೆ ನಕಳತಲಾವೀತ ಭಕ್ತಾಂಚಿ ಭಾಂಡಣೆ ಸಂಪತ ರಾಗಾವಣೆ ವಾರುಸಣೆ ಉಭಯ ಸಮಜಾವಣೆ ಅಖೇರ ಕೋಣಿ ಬಾಬಾಂಚಿ ಕೂಸದಾವೀತ ಕೋಣಿ ಪಾದ ಸಂವಾಹನ ಕರೀತ ಕೋಣಿ ಪಾಠ ಪೋಟ ಚೇಪೀತ ಸೇವಾ ಕರೀತ ಏ ರೀತಿ ಬಾಬಾ ಬಾಲ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಊರ್ಧ್ವರೇತೆ ಶುದ್ಧಾಚಾರಿ ಕರುದೇತ ಸೇವಾ ಸಾಕರಿ ನರನಾರಿ ಅಣ್ಣ ಬಾಹೇರ ಉಣವೇ ರಾಹತಿ ಹಳು ಹಳು ವಾಮಹಸ್ತ ದಾವಿತಿ ತೋ ಉಜವೇ ಬಾಜುಚಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸ್ವಸ್ಥ ಚಿತ್ತಿ ಐಕಾವಿ ತಿಕ್ಕಡೆ ಹೋತಿ ಏಕ ಬಾಯಿ ಅನನ್ಯ ಭಕ್ತ ಬಾಬಾಂಸಿ ಪಾಯಿ ಬಾಬಾಜಿ ಮಾವಶೀ ಬಾಯಿ ಜನಲೋಕ ಮಾವಶೀ ಬಾಯಿ ಮಣತ ಸರ್ವ ವೇಣು ಬಾಯಿ ಮೂಳನಾ ನವರ ನಿಶ್ವಾಸ ತಿಯೇಸ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸೇವೆ ಸಿಸಬ ಮಾವಶಿ ಬಾಯಿ ಮನಾಚಿ ನಿರ್ಮಳ ಉಭಯ ಸ್ತಿ ಘಾಲು ನಿಪೀಳ ಮಾಂಡಿಲಿ ಮಳಣಿ ಪೋಟಾಚಿ ಪಾಠಿ ಮಾಗುನ ನಿರ್ಣಾವೇರಿ ಧರುಣಿ ಬಾಬಾಂಸ ದೋಹಿ ಕರಿ ದಾಬ ದಾಬೂನಿ ಘುಸಳಣ ಕರಿ ಜೈಸಿ ಡೇರಿ ತಾಕಾಚಿ ಸಾಯಿನಾಮಿ ಲಾವೂನಿ ಲಯ ಮಾವಶಿ ಬಾಯಿ ದಾಬಿ ನಿರ್ಭಯ ಬಾಬಾಹಿನ ಕರಿತ ಹಾಯ ಹೋಯ ವಾಟೆ ನಿರಾಮಯ ಜಣೂತಯಾ ದಬಣ್ಯಾಚಿ ವಿಲಕ್ಷಣ ಪರಿ ಓಠ ಪಾಠ ಸಪಾಠ ಕರಿ ಪ್ರೇಮ ಚಿತೆ ಪರಿ ತೆ ಅವಸರಿ ದಯಾ ಅಂತರಿ ಉಪಜವಿ ಸಾಯಿತೆ ಹೇ ನಿಷ್ಕಪಟ ಪ್ರೇಮ ದೇವನಿ ಘೇತಿ ಸೇವಾ ಅನುತ್ತಮ ಕೀತೆ ನಿಜ ಸ್ಮರಣ ಅವಿಶ್ರಮ ಘಡೋ ಕ್ಷೇಮ ಭಕ್ತಾಂಸ ಅಪುಲಿ ತಪಶ್ಚರ್ಯಾತೀಕಿತಿ ಜೇಣೆ ಲಾಧಾವಿಹಿ ಸಂತ ಸಂಗತಿ ಪರಿಸಾಯಿ ಸ ದೀನ ವತ್ಸಲ ನಿಶ್ಚಿತಿ ಉಪೇಕ್ಷಿತಿ ಭಕ್ತಾತೆ ಕಾಯತ್ಯಾ ಹೇಳ ಕಾವ್ಯಾಂಚಿ ಕುಸರಿ ಬಾಬಾ ಹಾಲತ ಖಾಲಿ ವರಿ ತೀಹಿ ಹಾಲೆ ತೈಶಿಯಾ ಪರಿ ನವಲ ಪರಿ ಹಿ ಸೇವೇಚಿ ಅಣ್ಣ ಪೂರ್ಣವೇ ಪರಿ ಸ್ಥಿರ ಬಾಯಿ ಆಕುಲ್ಯಾ ಸೇವೆ ತತ್ಸೂರ ತೇಣೆ ಹೋಯಿ ಮುಖ ಕಾಲವರ ಮಗ ಕಾಯ ಪ್ರಕಾರ ವರ್ತಲಾ ಸಾಯಿ ಸೇವೆ ಚಿಯಾ ಸುಖ ಪೀಳಿತಾ ಪೋಟ ಖಾತಾ ಝೋಕ ಸನ್ನಿಧ ಅಣ್ಣಾಂಚಿಯಾ ಮುಖ ಆಲೆ ಅವಲೋಕ ಮುಖ ತಿತೆ ಪಾಹುನಿಯಾ ಐಸಿ ಸಂಧಿ ಮಾವುಶಿ ಬಾಯಿ ಮೊಟ್ಟಿ ವಿನೋದಿ ಮಣಿಕಾಯ ಹೋ ಅಣ್ಣಾನಾದಿ ಮುಖ ಆದಿ ಮಾಗೆ ಮದ ಪಿಕಲ್ಯಾಕೆ ಸಂಚಿ ಲಾಜ ನಾಹಿ ಘೇತು ಸಮಾಜಾ ಮುಖ ಪಾಹಿ ಐಸೆ ವದತಾ ಮಾವಶಿ ಬಾಯಿ ಅಣ್ಣ ಪಾಹಿ ಸರಸಾವಿ ಮಣೆ ಮೀ ತುಕಾ ಥೇರಡಾ ಮೀ ಕಾಯ ಮೂರ್ಖ ಅಗ್ದಿ ಸವೇಡಾ ತೂಚ ತೋಂಡಲಾವುನಿ ತೋಂಡ ಸಜಲಿ ಸ ಭಾಂಡಾಯ ಮಜ ಪಾಸಿ ಪಾಹುನಿಯಾ ಮಾತಲಿ ಕಳ ಬಾಬಾಂಸ ತಯ ದೋಘಾಂಚಿ ಕಳ ಕಳ ಕರಾಯ ದೋಘಾಂಸಿ ಶೀತಳ ಯುಕ್ತಿ ಪ್ರಬಳ ಯೋಜಿತಿ ಪ್ರೇಮೆ ಮಣತಿ ಅರೆ ಅಣ್ಣ ಉಗಾಸರೆ ಕಾ ಮಾಂಡಿಲ ದಣಾಣ ಅನುಚಿತ ಕಾಯ ತೇಚ ಸಮಜೇನಾ ಮುಖ ಘೇತಾನಾ ಆಯಿಚಾ ಪರಿಸೋನಿ ಮನಿ ದೋಧಿ ವಿರಮಲಿ ವಿನೋದವಾಣಿ ಥಾಯಿ ಸಜಿರಲಿ ಸಪ್ರೇಮ ಹಾಸ್ಯ ಉಕ್ಕಳಿ ಪುಟ್ಟಲಿ ಥಟ್ಟ ತಿರುಚಲಿ ಅವಘಿಯಾ ಆಹುಜಾತಾ ಕಥಾ ಥೋಡಿ ಮಾರ್ಮಿಕ ಶ್ರೋತೆ ಘೇತಿ ಲಗೋಡಿ ಠಾಯ ಕೈಸಾ ಘಾಲಾವಾಹೆ ಪರವಡಿ ಕಥತರೋ ಕಡಿ ದಿಸೇಳ ಮಾಯಲೆ ಕಾತ ಜೈಸೀ बाबूके हणिता हासे उसळे हुलाच्या मारे रडे कोसळे वृत्ती से तरंग भावना बळे कोणास न कळे अनुभव हा नवल बाबांची सहज युक्ती बोल बोलती समयोचिती जेणे श्रोते अंतरी निवती बोध ही घेती तात्काळ ऐसेच एकदा कोट रगडता उपजली बाबांच्या परम भक्ता कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुनी म्हणती बाई दया करा ही का अंग दाबण्याची तरा अंतरी थोडी कीव धरा तुटतील शिरा बाबांच्या कानी पडता इतुकी अक्षरे बाबा स्थानावरून सत्वरे घेऊन आपुला सटका निज करे भूमी प्रहारे ताडिली चढली वृत्ती दुर्धर शोभा समोर कोण राहिला उभा नेत्र खदिरांगार प्रभा फिरती सभोवार जैन अंधारी मारजाराची बुबुळे तेवी चमकती कवळीले खांबाला सटकालांब संवाहात शिरला वाटे संबंध पोटात आता स्फोट होनी प्राणात ओढवे लक्षणात तई वाटे खांब जावे न कोणाच्याही वा किमर्थ पाहावे, एकाची सेवा साई ससुख कर, दुजयाची ती असती प्रखर, हे तरी निज बुद्धीचे विकार खरा प्रकार आकळेना, असो आता हा थट्टा विनोद, घेणारा घेईल यातील बोध, साई कथा रसामोद, भक्त मकरंद सेवोत, हे माड साई पदी लीन, पुढील अध्याय याहून गहन, भक्त दामोदराची इच्छा पूर्ण, साई दया घन करतील, तोही मोठा चमत्कार, दामोदर संसार त्रस्त फार, तया सपाचारुनी आपुले समोर, घालविला घोर तयाचा, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, विनोद विलसितं नाम, चतुर्विंशतितमोऽध्यायः संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।